गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणे व्यासेन ग्रथितां पुराण मुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तुते व्यास विशा फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानानुजनानुभूतिकरि साक्षी स्वयं कात्रे हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ दुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं मम योनिर् महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत 14व्या अध्यायातला तिसरा श्लोक ज्ञानकांड निरूपिणी एकूण कांडत्रय निरूपिणीमध्ये ज्ञानकांडाचं निरूपण करणारी अशी ही भगवद्गीता 13, 14 आणि 15 या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येते. त्याच्यात 13वा अध्याय जो आहे तर तो ज्ञानाचं लक्षण, अज्ञानाचं लक्षण, ज्ञेयाचं स्वरूप अशा प्रकारे आणि प्रकृती पुरुष विवंचना अशा विषयांना 13वा अध्याय खर्ची पडला. या 13व्या अध्यायामुळे प्रकृती आणि पुरुष हा जो कपिलांचा विचार, तो विचार भगवद्गीतेनी वेदांतियांना अनुकूल अशा पद्धतीने मांडून दाखवला. ते आपण 13व्या अध्यायात पाहिलं. या अध्यायामध्ये मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व मतं जी आहेत त्या मतांचा समाचार घेतलेला आहे, उल्लेख केलेला आहे. हा जो विषय आहे हा विषय मानवी बुद्धीला स्वाभाविकपणाने सृष्टीबद्दल जे कुतूहल निर्माण होतं, मानवी बुद्धीला दोन प्रकारची इच्छा असते. एक म्हणजे आपल्या स्वतःविषयी, स्वरूपाविषयी जाणून घेण्याची उत्कंठा, इच्छा, आणि दुसरं म्हणजे हे जगत काय आहे याच्याविषयीची उत्सुकता. आत्मज्ञानाची गोष्ट जी आहे ती गोष्ट झाल्यानंतर जगताविषयीची उत्कंठा परमार्थामध्ये पुरी केली जाते. दासबोधामध्ये देखील जगताविषयीच्या गोष्टींना नंतरच्या दासबोधामध्ये, म्हणजे किती, 8 समास जे आहेत, तर तो दासबोध पूर्ण झाला असं समजलं जातं. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या प्रकारची चर्चा दासबोधात देखील आली. तसं 13, 14 आणि 15 या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायामध्ये ज्ञान, ज्ञेय अशा पद्धतीची चर्चा झाल्यानंतर या जगताविषयीची चर्चा, सृष्टीविषयीची चर्चा 14व्या अध्यायामध्ये झाली. आणि त्याच्यात ही मुख्यतः त्रिगुणांच्या विषयी, सत्व, रज आणि तम या त्रिगुणांविषयीची चर्चा या अध्यायामध्ये आली. आणि 15व्या अध्यायामध्ये देखील संसार वृक्षाचं वर्णन भगवंतांनी केलं, ऊर्ध्वमूलम अधःशाकम अशा पद्धतीने. आणि या संसार वृक्षाच्या पलीकडे जाणारा, या वृक्षाला ओलांडून पलीकडे जाणारा असा उत्तम पुरुष तू अन्य हा परमात्मा इति उदाहृता हा, या संसार वृक्षाचं छेदन करून आपल्या स्वतःचं स्वरूप देखील जाणणारा विरळा असा आत्मज्ञानी, त्याचं वर्णन 15व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी केलं. आता आपण जे पाहतो आहोत ते या तत्वज्ञानाची जी खरी धार असते तिथं आता आपण आहोत. जसं पोहत असताना जर वाहत्या पाण्यात पोहण्याची कोणाला सवय असेल तर असं लक्षात येतं की मधल्या भागामध्ये पाण्याला धार जास्त असते. सुरुवातीला जरा बेताची धार असते आणि मधल्या भागामध्ये पाणी अति वेगाने वाहत असतं. आणि ते ओलांडून जर पलीकडे गेलं तर परत कमी धारेचं पाणी लागतं. तसं असं धरा की हा जो भाग चाललेला आहे हा भाग एक प्रकारे या ज्ञानकांडाची खरी धार सुरू झालेला असा हा भाग आहे. हा भाग थोडासा उत्सुकता मनामध्ये ठेवून आणि उत्कंठा हरपू न देता, दुसऱ्या शब्दामध्ये कंटाळा येऊ न देता असा श्रवण करण्याचा भाग आहे. याच्यावर निरूपण सहसा कुठं होत नाहीत. मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम संभवः सर्व भूतानां ततो भवती भारत. माझी योनी, मूळ प्रकृती, तिच्या ठिकाणी चैतन्य रूपी बीज, गर्भ मी ठेवतो. मम योनिर महत ब्रह्म, प्रकृती माता मी झालेलो आहे. आणि वीर्य प्रदान करणारा, पुरुष पिता देखील मी झालेलो आहे, दोन्ही आपणच झालेले आहोत आणि विश्व निर्माण झालेलं आहे. कसं विश्व निर्माण झालेलं आहे ते भगवंत सांगतात. संभव हा सर्व भूतानाम ततो भवती भारत. त्या ठिकाणी मी बीज ठेवल्यानंतर संभव होतो, उत्पत्ती होते, सर्व भूतमात्रांची उत्पत्ती होते. आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं निरूपण आपण ऐकतो आहोत. हे ऐकत असताना वेगळ्या वेगळ्या शास्त्रांमध्ये असणारे मतभेद उघड होतात. जे न्यायशास्त्र आहे कणादांनी लिहिलेलं, जे कपिल महामुनींनी लिहिलेलं सांख्यशास्त्र आहे, जी उत्तर मीमांसा व्यासांनी केलेलं वेदांत शास्त्र आहे, या शास्त्रांमध्ये जगत उत्पत्तीच्या बाबतीत त्या विचारामध्ये मतभिन्नता आढळते. आणि म्हणून वेगवेगळी मंडळी या जगत उत्पत्तीला वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी संबोधतात असं ज्ञानेश्वर महाराज सुरुवातीला सांगतायत. एरवी तरी महत ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादी विश्राम शालिका आहे. विकारा बहु अस थोरी अर्जुना हे ची करी म्हणून अवधारी महत ब्रह्म. अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसी वदंती. कोणी असं म्हणतात की अव्यक्तापासून हे जग निर्माण झालं, या जगताच्या आरंभी अव्यक्त होत, शून्य होत, परमात्मा होता असं म्हणत नाहीत अव्यक्तवाद सांगणारे, तर शून्य होत, अव्यक्त होत, काहीच नाही अशी गोष्ट होती. आणि ते असं सांगतात की शून्यापासून हे सर्व जगत निर्माण झालं. शून्यापासून निर्माण होतं कसं आपण मागच्या वेळेला थोडस याच्यामध्ये हा विचार पाहिलेला होता. शून्यापासून जर काहीच निर्माण होत नाही तर शून्यापासून जगत कसं निर्माण होईल. म्हणून अव्यक्तवाद सांगणाऱ्यांच्या मताला स्वाभाविक मर्यादा आली. सर्व जाऊन शेवटी शून्य राहिलं हे समजणारा तरी कोणीतरी राहतो. असं असल्यामुळं शून्य मत प्रतिपादन करणारा विचार नंतर मागे पडला. सांख्यांची या प्रतीती प्रकृती हेची. आणि सांख्य जे आहेत कपिल मुनींनी विकसित केलेलं सांख्यशास्त्र, त्यांच्या निरूपणानुसार हीच प्रकृती आहे. जगत ही प्रकृतीपासून निर्माण झालेली गोष्ट आहे. कपिल महामुनींनी सांगितलं, मी अनेक वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रकृती आणि पुरुष या दोन्ही अनादी सत्ता आहेत, स्वतंत्र आणि अनादी. जितका पुरुष अनादी तितकीच प्रकृती अनादी, दोन्ही अनुत्पन्न. कधीही ते उत्पन्न झाले असं नाही तर ते आहेतच आहेत असे. आणि ही जी प्रकृती आहे ही प्रकृती देखील मूळ प्रकृती आणि अष्टधा प्रकृती असा तिचा भेद निर्माण झाला. आणि अव्यक्त एक जिन्सी अशी जी एक मूळ प्रकृती आहे त्या मूळ प्रकृतीपासून मन बुद्धी अहंकार पंचमहाभूत अशी अष्टधा प्रकृती देखील निर्माण झाली. आणि पुरुष अर्थात उदासीन अकर्ता साक्षी अधिष्ठानभूत असा त्याचा आणि प्रकृतीचा संग जडल्यामुळं प्रकृती कार्यरत झाली. सगळी कर्म प्रकृतीची. पुरुष अत्यंत उदासीन, मात्र पुरुषाच्या सानिध्याशिवाय प्रकृती काहीही करू शकत नाही. प्रकृती सगळं जग निर्माण करते पण पुरुषाच्या अधिष्ठानावर, पुरुषाच्या अस्तित्वावर, सत्तेवर प्रकृती सर्व जगत निर्माण करते. या प्रकृतीमध्येच त्रिगुण आल्यामुळं, सत्व रज तम असे त्रिगुण आल्यामुळं जेव्हा सत्वगुणाची अपरिमित वाढ प्रकृतीमध्ये होते, सांख्य काय सांगतं ते मी तुम्हाला सांगतो आहे. सत्ववृद्धी अपरंपार होते तेव्हा प्रकृतीलाच, पण जी सत्वाधिष्ठित आहे तिला असं समजतं की आपण पुरुषाबरोबर बांधले गेलेले आहोत आणि प्रकृती आपल्या स्वतःला पुरुषापासून मुक्त करण्याच्या प्रयत्नात लागते. यज्ञ दान तप अशा अनेक मार्गाचा अवलंब करून देह मन बुद्धीकडून पुरुषापासून आपण स्वतंत्र आहोत, मुळातच स्वतंत्र आहोत, पुरुषाचा आणि आपला काहीही संबंध नाही असं ज्ञान प्रकृती प्राप्त करून घेते आणि ती पुरुषापासून मुक्त होते. पुरुष हा नित्य मुक्त आहे, पुरुषाला मुक्त व्हायचं नाहीये. प्रकृती पुरुषापासून आपली सुटका करून घेते. अशा प्रकारचं हे सांख्यशास्त्र कपिल महामुनींनी सांगितलेलं. या सांख्यशास्त्राच्याही आधी कणादांचं न्यायसूत्र, त्याच्यामध्ये या जगताच्या उत्पत्ती संबंधी काही गोष्टी सांगितल्या गेल्या. जे न्यायसूत्र आहे ते न्यायसूत्र कोणत्याही पदार्थाचं विश्लेषण करून तर्क मीमांसा करून अनुमान आणि निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे न्यायशास्त्राचं काम आहे. हे काम करता करता, सर्व बाबतीत करता करता, जगत उत्पत्तीच्या बाबतीत जेव्हा कणादांनी न्यायशास्त्राचा वापर करायला सुरुवात केली तेव्हा कणादांच्या असं लक्षात आलं की चर आणि अचर सर्व सृष्टी ही बारीक अशा कणांपासून निर्माण झालेली आहे. त्याला त्यांनी अणू असं म्हटलं. छोट्या छोट्या अणूंपासून, पार्टिकल्स पासून हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे, इथपर्यंत कणादांनी सांगितलं. सगळं पंचभौतिक विश्व परमाणूंपासून बनलेलं आहे असं सांगत असताना न्यायसूत्राला स्वाभाविक मर्यादा निर्माण झाल्या. काही गोष्टींची उकल न्यायशास्त्राला करता आली नाही. जर अणूंपासून हे विश्व निर्माण झालेलं आहे तर ते गतिमान कसं, याचं उत्तर त्या काळी न्यायसूत्रांना देता आलं नाही. परमाणूंना गती कशी प्राप्त झाली हे न्यायसूत्रांना कळलं नाही. परमाणू हे विभाजन करता येत नाहीत असं न्यायसूत्रांनी सांगितलं की जे नंतर आत्ताच्या पदार्थ विज्ञानामध्ये खोटं ठरलं. तसंच वृक्ष, पशु, मनुष्य यांच्या ठिकाणी चैतन्य कसं निर्माण झालं याचं उत्तर अणुवाद्यांना देता आलं नाही. आणि ही जी कणादांनी सांगितलेली जी न्यायसूत्र आहेत त्या न्यायसूत्राप्रमाणे परमाणूंपासून किंवा अणूंपासून सर्व विश्व निर्माण झालं त्याच्या पुढचा विचार म्हणून कपिलांचं सांख्यशास्त्र उपस्थित झालं. ऋषींमध्ये कपिल महामुनी ही आपली उपाधी आहे असं भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये सांगितलं. कपिलांना भगवंत अत्यंत महत्व देतात. कपिल महामुनींना भगवान कपिल म्हणून संबोधलं जात असे. पुरुष आणि प्रकृती विचार जो त्यांनी सांगितला तो नंतर व्यासांनी खोडून काढला आणि व्यास हे भगवंतांचे परमभक्त होते, तरी कपिलांबद्दलचं असणारं आपलं प्रेम भगवंतांना कधी लपून ठेवता आलं नाही. कपिलांनी जो काही विचार सांगितला त्या विचारामध्ये व्यासांनी त्याला जरी विरोध केला तरी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये कपिलांच्या काही गोष्टी स्वीकारून 13व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुष विचार उभा केला. वेदांत शास्त्र म्हणजे व्यासांनी लिहिलेलं मुख्यतः जे वेदांत शास्त्र आहे आणि उपनिषद आणि व्यासांनी लिहिलेली ब्रह्मसूत्र भगवद्गीता अशा प्रकारचं जे वेदांत शास्त्र आहे त्या वेदांत शास्त्रामध्ये देखील जगताच्या उत्पत्तीच्या बाबत एक वाक्यता दिसत नाही. निरनिराळी उपनिषद जगताच्या उत्पत्तीबद्दल वेगळे वेगळे अभिप्राय देतात. उदाहरणार्थ छांदोग्य उपनिषदामध्ये तेज, आप आणि पृथ्वी या तीन घटकांपासून जगत निर्माण झालं. परमात्म्यापासून तेज, आप आणि पृथ्वी आणि त्यापासून सगळं जगत असं छांदोग्य उपनिषदात वर्णन आहे. तर तैतरीय उपनिषदामध्ये पंच महाभूतांपासून परमात्म्यापासून पंच महाभूत पंच महाभूतांपासून जगत अशी जगत उत्पत्ती सांगितली. तर ऐतरेय उपनिषदामध्ये परमात्म्या वाचून जगत निर्माण झालं असं देखील सांगितलं गेलेलं आहे. या उपनिषदाप्रमाणे जगत हा पाहणाऱ्याच्या दृष्टीचा भ्रम आहे असं हे उपनिषद म्हणतं. कारणाशिवायच कार्य, वस्तुतः कारण परमात्मा असताना कार्य त्याच्यापेक्षा विपरीत जगत या नावाचा पदार्थ दिसायलाच नको होता, तर तो दिसतो हे पाहणाऱ्याच्या दृष्टीचा भ्रम आहे असं ऐतरेय उपनिषद म्हणतं. अशा तऱ्हेने वेदांमध्ये जगत निर्मिती प्रकरण जे आलेलं आहे तुरळक स्फुट अशा पद्धतीने त्याच्यात एक वाक्यता दिसून येत नाही. लोकमान्य असं म्हणतात की वेदांचं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य मुमुक्षुनी स्वीकारलेलं जे जगत आहे त्या जगताचाच निषेध करून अद्वैत बोध व्हावा हे जगत आणि जगताची उत्पत्ती सांगण्यामागं वेदांचं मूळ धोरण असल्यामुळं मुद्दामहूनच जगत निर्मितीच्या बाबतीमध्ये उपनिषदांमध्ये एक वाक्यता नाही. कारण जगत निर्मिती कशी झाली हे सांगणं हा उपनिषदांचा हेतूच नाही. जीवाला आत्मबोध कसा व्हावा याकरता उपनिषद सांगितली गेली असल्यामुळं वेदांचं तात्पर्य जर स्वीकारलंच गेलेलं आहे जगत, तर ते जगत मिथ्याच असं आहे हे दाखवून त्याच्यातून स्वरूपबोध प्राप्त करून देणं एवढंच उपनिषदांना आणि वेदांतांना करायचं आहे. वेदांचा मूळ अभिप्राय जगत उत्पत्तीमध्ये नाही, तर ब्रह्मज्ञानामध्ये वेदांचा मूळ अभिप्राय आहे. आणि गीता देखील अज्ञानाला उपदेश करण्यापुरता मायेचा आवश्यक तितपत स्वीकार करते. बाकी मायेला अति महत्व देऊन भगवद्गीता देखील कधीही वर्णन करत नाही. आणि सांख्यांमध्ये आलेल्या ज्या प्रकृती आणि पुरुष या ज्या भाषा आहेत या भाषा सर्वसाधारणपणाने अज्ञानाला स्त्री पुरुष भाषा समजते, म्हणून प्रकृती आणि पुरुष अशी चपखल भाषा वापरून तेच तत्वज्ञान भगवद्गीतेने देखील प्रकृती आणि पुरुष असे शब्द वापरून उभं केलं. मात्र त्याचा प्रकृती म्हणजे स्त्री आणि पुरुष म्हणजे पुरुष याच्याशी तसा संबंध काही नाही. मात्र आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून स्त्री पुरुष भावानी ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये देखील प्रकृती पुरुष न्यायानी सांगितली गेली. आणि जशी स्त्रीला पुरुषा वाचून संतती होणं शक्य नाही, तसं परमात्म्याखेरीज माया या नावाचा पदार्थ शक्य नाही एवढं मात्र वेदांती ठणकावून सांगतात. माया ही पदार्थ मुळात नाहीच आहे, पण जर असलीच तर परमात्म्याखेरीज तिची उत्पत्ती अशक्य आहे असा वेदांत्यांनी अभिप्राय दिलेला आहे. या प्रकाशामध्ये आता आपल्याला हे सगळं निरूपण पाहायचं आहे. अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसी वदंती सांख्यांची या प्रतीती प्रकृती हेची. वेदांती येते माया ऐसे म्हणिजे प्राज्ञराया. वेदांती हे जे अज्ञानजन्य जगत आहे त्याला माया असं म्हणतात. असो किती बोलो वाया अज्ञान हे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. याबद्दल किती बोलायचं, मायेचं किंवा प्रकृतीचं किंवा जगताचं वर्णन किती करायचं हे मुळातच अज्ञान मूलक आहे. आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेच रूप यया अज्ञानासी. अज्ञानाची अत्यंत सोपी व्याख्या, जी 13व्या अध्यायात देखील ज्ञानेश्वर महाराजांनी केली नाही, ती इथं एका ओवीत ज्ञानेश्वर महाराज करतात. आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूप यया अज्ञानासी. आपण वस्तुत आत्मस्वरूप असताना आत्मस्वरूपाचा विसर पडणं याला अज्ञान असं म्हणतात. आणिकही एक असे जे विचारा वेळे न दिसे। या अज्ञानाच्या बाबत अजून एक गोष्ट सांगता येते, ते म्हणजे ते अज्ञान की जे नीट विचार केला तर दिसत नाही त्याला, आणि विचार जेव्हा नसतो तेव्हा जे प्रतीत होतं त्याला अज्ञान असं म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या खास शैलीमध्ये सांगतात। आणि कही एक असे या अज्ञानाबद्दल अजून एका पद्धतीने सांगता येतं, जे विचारा वेळे न दिसे, आत्मनात्म विचार जर करायला गेलं तर अज्ञान या नावाचा पदार्थ शिल्लक राहत नाही। जसं अंधार दाखवायला जर सूर्याला गेलं तर अंधार शिल्लक राहत नाही, तसं आत्मनात्म विचार पाहायला गेलं तर अज्ञान या नावाचा पदार्थ शिल्लक राहत नाही। आणि तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी तीच उपमा दिली, वाती पाहता जैसे अंधारे का, वात जर अंधार कुठं आहे पाहायला जिथं जिथं जाईल ज्या कोनाड्यात कोपऱ्यात अंधाऱ्या जागी कपाटात त्या त्या ठिकाणी अंधार जसा नाहीसा होऊन जातो तसा विचार प्रवर्तित झाला की जे नाहीस होत आणि विचार नाहीसा झाला की जे प्रगट होतं त्याला अज्ञान असं म्हणतात। हलविलिया जाय निश्चळी तरी होय, दुधी जैसी साय दुधाची ते, दूध तापवलं चांगला ताव दुधाला दिला की हळूहळू वर साय जमा होते आणि मग ती भगिनी ते पातेलं तसंच अलगत बाजूला ठेवून देते, त्याला जरा देखील धक्का लावायला ती भगिनी तयार नसते। कारण जर त्याच वेळेला ती हलवलं गेलं तर ती साय परत सगळ्या दुधामध्ये मिसळून जाते, नाहीशी होऊन जाते। हलविलिया जाय निश्चळी तरी होय, दुधी जैसी साय दुधाची ते, पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान, ते सुषुप्ती का घन जैसी होय, पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान, ते सुषुप्ती का घन जैसी होय। जागृती ही नाही, जागृती आहे का, जागृती नाही, जागृती असेल तर माया या नावाचा पदार्थ नसेल, म्हणून जागृती नाहीये, स्वप्न देखील नाहीये। कारण स्वप्न असेल तर अन्यथा सृष्टी तरी दिसते, प्रातिभासिक सत्तेमध्ये तरी तो जातो, मनोनिर्मित सृष्टी तरी त्याच्या समोर तयार होते। जागृतीच्या वेळेला एक सृष्टी असतेच, प्रातिभासिक सत्तेमध्ये एक वेगळीच सृष्टी त्याच्या समोर येते। पै जागरू ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान, मग जागृती नाही आणि सुषुप्ती नाही, स्वप्न नाही, मग उन्मनी आहे का, स्वरूपाच्या ठिकाणी एकरूपता आहे का, तर तशीही नसली पाहिजे। जर स्वरूपाच्या ठिकाणी एकरूपता असेल तर अज्ञान शिल्लक राहणार नाही। ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैसी होय, त्यावेळेला जशी घन सुषुप्त अज्ञान दशा स्वतःचाही पूर्णपणाने विसर असलेली अशी जशी उपस्थित असते, का न वियता वायुते वांझे आकाश रीते, रीत वांझ असं आकाश, की ज्या आकाशामध्ये वायू प्रसवलेला नाही असं आकाश, वायू निर्माण न झालेला निर्वात अशा स्थितीमध्ये असलेला आकाशाचा प्रांत, का न वियता वायुते वांझे आकाश रीते तया ऐसे निरुते अज्ञानगा, अशी अवस्था रहित अशी स्थिती म्हणजे अज्ञान असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत। पहिलं खांबू का पुरुखू ऐसा निश्चय नाही एकू, तरी काय नेणो आलोकू दिसत असे, काहीतरी दिसत आहे, पण पलीकडे खांब आहे का पुरुष आहे ते समजत नाहीये. संधी प्रकाश असावा किंवा कमी प्रकाश असावा आणि काहीतरी दिसावं. त्या मंगळावर नाही का एक मनुष्य असा बसलाय असा एक फोटो. मंगळावर मनुष्य वस्ती आहे म्हणून तो मग कुठल्या तरी खडकावरून सूर्याचा प्रकाश पडून त्याचं जे त्याची जी सावली होती त्याचा फोटो आहे असं नंतर सिद्ध झालं. कमी प्रकाश असताना पलीकडे खांब आहे का कोणी पुरुष म्हणजे व्यक्ती उभी आहे आता तुम्हाला माहिती नाही, किंवा पुण्यातच जे कायम राहिले त्यांना माहिती नाही. लहानपणी जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघराचं अंगण ओलांडून मागची पडवीही ओलांडून परसामध्ये हात धुवायला जायचं तेव्हा लहानपणी किती कशी भीती वाटत असे. कारण एखादं झाड कोणीतरी बाई बसली की काय असं वाटावं. सगळं त्या अंधाऱ्या अवस्थेमध्ये ते विश्व वेगळंच काहीतरी भासायला सुरुवात होते. एकदम कोणीतरी आलंय असं वाटेल, कोणीतरी उभं आहे असं वाटेल. पुरेसा प्रकाश नसताना या सगळ्या गोष्टी होतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पहिलं खांबू का पुरुषू, ऐसा निश्चयो नाही एकू तरी काय नेणो आलोकू दिसत असे. काय कोण जाणे पण काहीतरी दिसतंय. तेवी वस्तू असे जैसी असे तैसी कीर न दिसे. जशी वस्तू आहे तशी खरोखर दिसत नाही अज्ञानाच्या अवस्थेमध्ये. वस्तुत आहे परमात्मा पण दिसतो आहे स्त्री पुरुष झाड पशु पक्षी डोंगर नदी नाले पर्वत वेगळ्याच प्रकारे. परमात्मा वस्तुत असताना परमात्म्यापेक्षा वेगळं खांब असताना जसा मनुष्य दिसावा तसं मूळ वस्तू दिसतच नाही. आणि तिसरीच गोष्ट दिसते आहे तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे परी काही अनारीसे देखी जेगा. जशी वस्तू आहे मुळात तशी खरोखर न दिसता जगत सत्य आहे असंच वाटायला सुरुवात होते. ना राती ना तेज ते संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज अज्ञा ज्ञान आधी. हे दिसण्यासाठी काय आवश्यक आहे. ना राती ना तेज ते संधी जेवी सांज. संध्याकाळ विवर्ताचं लक्षणच असं आहे की पुरता अंधार असेल तर विवर्त. विवर्त याचा अर्थ एका वस्तूवर दुसरीच वस्तू भासणं. जसं दोरीवर सर्प, दोरीवर सर्पाचा आभास होणं एका वस्तूवर वेगळीच वस्तू अन्य स्वभाववान असं वेदांताचे शब्द आहेत. असा कोणता तरी भास होणं. आणि हा भास होतो काहीतरी असं आलं काही वळवळत आलं असं वाटायला लागतं. मी बारामतीला कॅनॉलच्या शेजारच्या रस्त्यानी एका ठिकाणी ध्यानाला जात असे. एक छोटा वॉटर सप्लायचा तलाव होता. जाताना कॅनॉलच्या कडेची वाट होती आणि असं झालं की एकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही जात असताना असाच संधी प्रकाश पाहिजे. विवर्त म्हणजे एकावरच वेगळी वस्तू दिसण्यासाठी नीट प्रकाश नको. प्रकाशाचा अत्यंत अभाव नको आणि संपूर्ण प्रकाश नको. तर तिथं असं सापासारखं काहीतरी पडलेलं होतं. आम्ही जाता जाता थबकलो. मी आणि माझा अजून एक मित्र होता श्रीकांत डोईखोडे म्हणून. आणि तसं ते मध्ये असल्यामुळं खरं बाजूनही जाऊ शकत होतो आम्ही, पण थांबलो. आणि काय असावं, हा साप आहे का ही दोरी आहे खरंच कळेना असं झालं. आणि ती उत्सुकताही अशी असते की ओलांडून जावे ना म्हणून आम्ही त्याच्या भोवती एक दोन फेऱ्या मारल्या की हा साप आहे. पण आम्हाला वाटायला लागलं की ही दोरी आहे. एकदा वाटत होतं की नाही हा साप असला पाहिजे, तर तो श्रीकांत मला म्हणाला की उचल, काही होत नाही, उचल. म्हणून मी हात खाली केला तर तो साप होता. त्यांनी उडी मारली आणि कॅनॉलमध्ये निघून गेला. विरळा नावाची जी सापाची जात असते ती बाहेर येऊन बसते, घातक नसते, विषारी नसतो तो, पण तो असा बसलेला होता. पण हा जो भ्रम होतो, दृष्टी भ्रम होतो, किंवा आकाशामध्ये वेगवेगळे ढगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अशी चित्र दिसतात, हनुमान दिसेल, अनेक काही दिसेल, अशा प्रकारे पुरेसा प्रकाश नसला पाहिजे. तसंही असेल तर विवर्त, याच्यावर वेदांतांनी फार शक्ती खर्च केलेली आहे. कारण एका वस्तूवर अन्य स्वभाववान पदार्थ दिसणं हे वेदांताला सिद्ध करायचं आहे. परमात्म्यावर जगत प्रतिभासित होतं. ना राती ना तेज ते संधी जेवी सांझ, संध्याकाळच्या वेळेला संधी प्रकाशामध्ये हे घडतं. तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आधी, त्या प्रकारे ही गोष्ट घडते. म्हणजे धड ज्ञानाला पोषक असाही निर्णय घेता येत नाही जगताकडे पाहून, म्हणजे हे सगळा परमात्मा आहे असाही निर्णय घेता येत नाही. निज म्हणजे परमात्माच सगळा आहे असा, आणि विरुद्ध हाही निर्णय घेता येत नाही. ऐसा कोणी एकी दशात ये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम. आणि त्या अज्ञानाने आवरण युक्त चैतन्य याला 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ असं मी म्हणालो. आठवते ना 13वा अध्याय आणि क्षेत्रज्ञ याची व्याख्या जी केली ती. अज्ञान थोरीये आणि जे आपण पे तरी नेणीजे, ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे. क्षेत्रज्ञ काय करतो की अज्ञानाला फार मोठं करतो, जगताला सत्य करतो. अज्ञान थोरीये आणीजे, शिवाय आपण पे तरी नेणीजे, आणि आपण आत्मा आहोत हे विसरून जातो. ते रूप जाणीजे क्षेत्रज्ञाचे. हाची उभय योगू बुझे बापा सांगू. अशा प्रकारे हा चैतन्य आणि माया यांचा उभय योग तू नीट समजून घे. सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा अज्ञान किंवा माया हा सत्तेचा म्हणजे परमात्मरूपी अधिष्ठानाचा सहज अज्ञानामुळे निर्माण झालेला स्वभाव आहे असं तू समज. सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. आता अज्ञानासारिखे, अज्ञानाच्या अनुरोधानी वस्तू आपण पाची देखे, परी रूपे अनेके नेणो कोणे. मुळात परमात्मा वस्तू अज्ञानाच्या अनुरोधाने वस्तुत परमात्मा असणारा म्हणजे आपण आपलं वर्णन चाललंय. आता अज्ञानासारखे वस्तू आपण पाची देखे, अज्ञानाच्या अनुरोधाने अज्ञानासारखी दृष्टी प्राप्त होते वस्तुत परमात्मा स्वरूप असताना. आता अज्ञानासारखे वस्तू आपण पाची देखे, परी रूपे अनेके नेणो कोणे. आणि या अज्ञानाची, अज्ञानाच्या दृष्टीमुळे अनेक रूप या जगतामध्ये त्याला दिसायला सुरुवात होते. वस्तुत एका परमात्म्याची पण अनेक रूप दिसायला सुरुवात होते. जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो झाला, का मूर्छी तू गेला स्वर्ग लोका. कोणाला एखाद्याला भ्रम व्हावा रंक आणि त्यांनी म्हणावं की जा जा मीच राजा आहे असं त्यांनी म्हणत फिरावं, तसा हा अज्ञानी वस्तुत आणि मला फार समजतं असं सांगत फिरायला सुरुवात करतो. देव आहे का देव नाहीये याच्यावर चर्चा करतो. तो अथॉरिटिव्हली सांगतो की त्याला रिटायर करून टाका, तो मुळात नाहीच आहे. कोणी एक त्याला न जाणणारे म्हणतात की तो आहे, न जाणताच चालतं. ओंकार म्हटल्यानंतर विनोबा असं म्हणतात की कोणी म्हणतो की ओंकारामध्ये देव आहे आणि कोणी म्हणतो की ओंकारामध्ये देव आहे, काही म्हटलं तरी ज्ञानाच्या अंगाने याच्या ठिकाणी नकारच म्हणतात, याला समजलेलं नाहीच, अज्ञानालाही नाही आणि हो म्हणतो त्यालाही नाही, केवळ त्याची बुद्धी आस्तिक आहे एवढंच। हे समजण्यासाठी अनुभूतीच पाहिजे, मूर्छित नसलेला पाहिजे। जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला, म्हणून अशा पाखंड्यांना विरोध करण्यासाठी म्हणून जे उभे राहतात त्यांना ज्ञान झाले समजायचं की काय, नाही, तेही असेच भ्रमलेले रंक आहेत, म्हणतात आम्ही राव असं म्हणावं असे। रामकृष्णांना मात्र एकाने विचारलं की जर परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली तर मग कोणाला सुखात ठेवलं, कोणाला दुःखात ठेवलं, काय असं विश्व त्याने निर्माण केलं? ते म्हणाले तुला रे चोराला काय काय उपद्व्याप काय करायचा आहे, त्याला वाटलं तसं त्यांनी केलं, तुला काय करायचंय? म्हणून जो समजलं असं म्हणतो आणि जो नाही समजलं असं म्हणतो, जो खोटं आहे असं म्हणतो, जो खरं आहे असं म्हणतो, या दोघांनाही समजले असं समजू नका। समजलेले फार थोडे। जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला, का मूर्छी तू गेला स्वर्ग लोका, तेवी लचकलिया दिठी। दिठी लचकल्यामुळं, आत्मस्वरूपावरून ढळल्यामुळं लचकली याचा अर्थ। मग देखणे जे जे उठी, त्या लचकलेल्या दृष्टीने ते तो जे जे पाहतो, ती दृष्टी जे जे पाहते, तया नाम सृष्टी मीची विये पैगा, तिला सृष्टी असं म्हणतात आणि ती सृष्टी माझ्यापासूनच निर्माण झाली। काहीतरी मुळात होतं त्याच्यापासून अन्य दिसायला लागलं एवढं, सृष्टी या नावाचं। तेवी लचकलिया देठी, कशामुळं ही दृष्टी लचकते? लोभामुळं लचकते, कामामुळं दृष्टी लचकते, शब्दामुळं लचकते, स्पर्शामुळं लचकते, रूपामुळं दृष्टी लचकते। दृष्टी लचकायला खूप कारण आहेत, अनेक प्रकारचे विकार, खोटेपणा, मत्सर, दंभ, अहंकार, या अनेक गोष्टी दृष्टी जशी काय म्हणतात ते नॉर्मल दृष्टीला 6/6 अशी परमात्मा पाहणारी 6/6 अशी नॉर्मल दृष्टी राहत नाही, कोणती तरी काच चढवतो चष्म्यावर, टिंटेड कुठला तरी कलर मिसळलेली अशी काच, आणि मग त्या काचेतून त्याला त्याचा रंग असेल तशा प्रकारे सृष्टी जशी दिसावी, तसं लोभानी, ममतेनी, कामानी, क्रोधानी, अहंकारानी, मत्सरानी, दंभानी, अहंतेनी, कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने दृष्टी लचकते आणि तो पाहतो। तेवी लचकली या दिठी, मग देखणे जे जे उठी, तया नाम सृष्टी, 9:30 वाजले, मीची विये पैगा, त्याला नाम त्या दृष्टी अशा प्रकारे बाजूला गेल्यानंतर, लचकल्यानंतर जे जे दिसायला पाहिजे त्याच्यापेक्षा विपरीत दिसायला सुरुवात झाल्यावर जे दिसतं त्याला सृष्टी असं म्हणतात, आणि ती सृष्टी मी माझ्या अधिष्ठानावर निर्माण झाली म्हणून मी व्यालो ती सृष्टी। मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यम, मी तिथं गर्भ ठेवला। जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुआ, एकता असताना अनेक तिथं निर्माण झालेत असं पाहतो। स्वामीच्या संन्याशाची गोष्ट सांगायचे की आपल्या झोपडीत झोपलेला होता आणि गाढ झोपलेला असताना त्याला आपण स्वतः खूप धनवान आहोत असं स्वप्न पडलं। या स्वप्नांची ही गंमत आहे, हे जे स्वप्न आहे ते स्वप्न संन्याशाला आपण धनवान आहोत असं स्वप्न पडतं, संन्याशालाच आपलं लग्न झालंय असं स्वप्न पडतं, संसारी माणसाला पडत नाही. स्वप्न ही गोष्ट अशी आहे, आपण श्रीमंत आहोत हे स्वप्न संन्याशाला पडतं, निर्धनाला पडतं. तसं ज्यांनी विवाह केलेला नाही त्याला आपल्या विवाहाचं स्वप्न पडतं, तसं त्या संन्याशाला मोठ्या धूमधाम होत आपलं लग्न चाललेलं आहे असं स्वप्न पडलं. अज्ञानामुळं असं होतं, त्याच्या आत अंतर्मनात खोलवर कुठंतरी निर्णय घेतलेला असतो संन्याशाचा, तो राबवलेला असतो, तरी देखील संसारी जगामध्ये वर्तन करत असतो, सगळीकडे तो तेच पाहत असतो. म्हणून त्याला कधीतरी स्वप्न पडतं की आपल्याजवळ भरपूर पैसे आहेत, त्याला स्वप्न पडतं की आपला विवाह झालेला आहे, आपल्याला मुलं झालेली आहेत, म्हणून त्याला स्वप्न पडलं की आपलं लग्न आहे. तो मोठ्या आनंदाने आपला लग्न सोहळा स्वप्नामध्ये पाहतो आहे. कितीतरी प्रियजन आलेले आहेत आणि त्याची अत्यंत सुंदर अशी पत्नी त्याच्या बाजूला आहे, वरात निघालेली आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि तो इकडे तिकडे पाहतो आहे की कसे लोक बँड आणि सगळं पाहण्यासाठी म्हणून, आपल्याला दोघांना पाहण्यासाठी म्हणून कशी गर्दी जमलेली आहे. असं पाहत असताना त्याचं लक्ष नाहीये आणि एक मोठा फटाका उडाला आणि स्वप्नात तो दचकला आणि जागा झाला, तर त्याच्या फळीवरून एक भांडं खाली पडलं. तो उंदरानी इकडून तिकडून जाताना त्याची ताटली खाली पडली आणि त्याचा दांडदिशी मोठा आवाज झाला आणि तो जागा झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुआ, एकटा असताना अनेक लोक निर्माण झाले स्वप्नामध्ये, तोच पाडू आत्मया स्मरणे वीण असे, आत्म्याच्या स्मरणाशिवाय तेच घडतं. अनेक लोक निर्माण होतात, याच्या उलट ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अनंत रूपे अनंत वेशे देखील येण्या त्यासी, जर ज्ञान झालं तर अनंत रूपाने तोच नटून राहिलेला आहे, अनंत वेशांनी तोच नटून राहिलेला आहे, अशा प्रकारे बोध त्याला होतो. जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुआ, तोची पाडू आत्मया स्मरणे वीण असे, आत्म्याचं जर स्मरण नाहीस झालं तर तीच गोष्ट घडते. जगत दिसायला लागतं परमात्मा दिसायच्या ऐवजी. आत्मदर्शन दोन प्रकारे होतं, एक म्हणजे आपण स्वरूप समाधानाने आपण आत्मा आहोत असं लक्षात येतं आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशात सर्वत्र आत्मा भरून राहिलेला आहे, म्हणजेच परमात्मा भरून राहिलेला आहे, अशा प्रकारे व्यापक आत्मबोध होतो. याला ज्ञानेश्वर महाराज चित विलासवाद असं म्हणतात. पण जर असं ज्ञान नसेल तर, आत्म्याचं जर स्मरण नसेल तर मग सृष्टी निर्माण होते. जसं तो झोपलेला मनुष्य एकटा असताना वस्तुतः बहुविध लोक जसे त्याच्या अवतीभोवती यावेत स्वप्नामध्ये, तसं त्याचं व्हायला लागतं. म्हणून संसार हेच दीर्घ स्वप्न असं समर्थांनी म्हटलेलं आहे. हे एका दीर्घ स्वप्नासारखं चाललेलं आहे. जाऊ देत, त्याच्याबद्दल मी जर बोलायला लागलो तर अजून 10 मिनिटं आपली पुढे जातील आणि आपल्याला ते माहिती आहे सगळ्यांना. अनेक वेळेला आपण ते ऐकतोय की ते खरंच दीर्घ स्वप्न आहे, फक्त आपला तसा पक्का निश्चय व्हावा म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हे पुन्हा पुन्हा सांगतायत. म्हणून संसार हा स्वप्नासारखा जो पाहायला शिकतो तो ज्ञानी. आपलं देखील बालपण तरुणपण वृद्धत्व आणि मृत्यू स्वप्नासारखा जो पाहण्याचा निश्चय करतो तो ज्ञानी. याच्यातून बोध काहीतरी घेतला पाहिजे. आपल्या अवतीभोवतीची जी सृष्टी आहे ती सृष्टी स्वप्नासारखी जो पाहायला शिकतो तो ज्ञानी. मृत्यू आहे या जगतामध्ये, मृत्यू जन्म म्हणून मृत्यू जेव्हा होतो तेव्हा स्वप्नासारखं वाटतं लोकांना, काय आज आहे आणि नाही असं झालं, मलाही वाटलं अचानक माझे वडील गेले, तेव्हा माणूस असतो काय आणि नसतो काय तेच जन्माच्या वेळेला वाटावं, मृत्यूच्या वेळेला सगळं समजतं, जन्माच्या वेळेलाही समजावं की हे स्वप्न आहे। आपल्या मुलांच्या रिझल्टच्या वेळेला देखील समजावं की तसं स्वप्न आहे, मुलाच्या दृष्टीने मुलाचं जीवन चालू राहो, त्याच्या शिक्षणाचा वगैरे खर्च करा, त्याला जी जी संधी आहे त्या त्या संधी करता त्याला सपोर्ट जरूर करा स्वप्नामध्ये, स्वप्न आहे हे विसरू नका। मग त्यांची लग्न होतील स्वप्नासारखी धरा, त्यांना मुलं होतील स्वप्नासारखी धरा, असं जो करायला शिकेल तो या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीपासून काहीतरी शिकला असं होईल, हे व्हावं म्हणून हे सगळं चाललेलं आहे। याच्यातून वेदांत शिकवायचा नाहीये ज्ञानेश्वर महाराजांना, याच्यातून त्यांना आपल्याला जे शिकवायचंय ते असं आहे की हे स्वप्नासारखं आहे। लचकलिया देठी हे घडतं, हे अज्ञान निर्माण झाल्यामुळं संधी प्रकाशामुळं घडतं, सांज आणि संधी अशा प्रकारची कंडिशन आहे विवर्ताला, तसं झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळं सत्य वाटतं, हे स्वप्न आहे, रोज जर बजावलं हे स्वप्न आहे, जेवत असताना झोपत असताना ऑफिसमध्ये उत्तम रीतीने काम करत असताना हे सगळं स्वप्नवत धरा। जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराशावादी कधीही राहणार नाही, कारण सत्य समजल्यामुळेच आशा निराशा सगळ्या गोष्टी येतात, सत्य समजल्यामुळेच नाना प्रकारचे विकार येतात, सत्य समजल्यामुळेच सगळे गोंधळ निर्माण होतात। हे जर आपल्याला जमलं तर या अशा प्रकारचे जे तत्वज्ञानात्मक श्लोक आहेत ते श्लोक आपल्याला फार मोठी गोष्ट देऊन गेले असं होईल, तसं होवो अशी मी प्रार्थना करतो। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।